आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय चिकित्सा पद्धती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी शेगाव इथं आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळावा एक सशक्त माध्यम म्हणून काम करेल असा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला विश्वास. राज्यातल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै 2025 पासून 3% वाढ. ब्रह्मकुमारी संस्थेच्या राज्यस्तरीय अभियानाचा नागपूरच्या विश्वशांती सरोवर परिसरात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत शुभारंभ. आणि नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. आयुर्वेदिक आणि इतर भारतीय चिकित्सा पद्धती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव इथं आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळावा एक सशक्त माध्यम म्हणून काम करेल असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून बुलडाणा जिल्ह्यात शेगाव इथं आरोग्य मेळ्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. स्वस्थ नागरिक सशक्त देश बनवण्यासाठी महत्वाची भूमिका निभावतात असं प्रतिपादन मुर्मू यांनी यावेळी केलं.
हमारी परंपरा में कहा गया है आरोग्यम परमम शुभम अर्थात आरोग्य यानी समग्र स्वास्थ्य ही सबसे बड़े सुख है. शरीर ही समस्त कर्तव्यों को पूरा करने का प्रथम साधन है. देश को सशक्त बनाने में स्वस्थ नागरिकों की महत्वपूर्ण भूमिका है. देशवासियों को स्वस्थ रखने में आयुष चिकित्सा पद्धतियों ने अमूल्य योगदान दिया है. योग आयुर्वेद और सिद्ध जैसे मंत्र प्राणायाम इस समय से लोगों की सेवा करती आ रही है जब आधुनिक चिकित्सा पद्धति का प्रचलन नहीं था.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी छोट्या छोट्या दुखण्यांसाठी घरगुती उपचार पद्धतींचा अवलंब करण्याचा तसंच व्यायामाचा सल्ला दिला. आयुष पर्यटनावर भर देण्याची गरज केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली. 28 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या 4 दिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळ्यात आयुर्वेद योग आणि निसर्गोपचार युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी उपचार पद्धतीतला मोफत वैद्यकीय सल्ला तपासण्या आणि औषधं उपलब्ध करून दिली जाणार आहे. औषधी वनस्पतींची लागवड आणि कृषी वनीकरणाच्या माध्यमातून आयुष पद्धतींबाबत जनजागृती करणं सर्वसमावेशक आरोग्यसेवा पुरवणं आणि शेतकऱ्यांसाठी नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करणं हा या मेळाव्याचा उद्देश आहे. राज्यातल्या शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै 2025 पासून 3% वाढ करून 55 वरून 58% नेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची घोषणा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत केली. याचा लाभ 5,16,000 कार्यरत कर्मचाऱ्यांना तर 8,72,000 निवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. फेब्रुवारी 2026 पासून हा निर्णय लागू होईल. जुलै ते ऑक्टोबर 2025ची थक बाकी गुढीपाडव्यानिमित्त मार्च 2026 मध्ये दिली जाईल तर नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026च्या थकबाकीबाबत वेगळा आदेश निर्गमित केला जाईल असं त्यांनी सांगितलं. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा सविस्तर आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
शिवशाही वाहनं वारंवार बिघडत असल्यानं तसंच प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्यानं शिवशाही वाहनांचं रुपांतर निम आराम आणि साध्या वाहनांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयावर भ्रष्टाचार विरोधी पथकानं छापा टाकल्याचा मुद्दा सभागृहात चर्चेला घेण्याची सूचना फेटाळल्याची माहिती सभापतींनी दिली. याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. गदारोळातच सभापतींनी लक्षवेधी सूचना पुकारल्या. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. रोजगार हमी योजनेतल्या कोणत्याही रोजगार सेवकाला कामावरून कमी केलं जाणार नाही असं मंत्री भरत गोगावले यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं. मागणीनुसार काम देण्याचं धोरण कायम राहील आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही असं ते म्हणाले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील थकीत निधीमुळे महाराष्ट्रातील तब्बल 3,12,000 कामे बंद पडली असून मजुरांच्या हाताला काम उरलेलं नाही असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केला. ऑनलाईन गेम्स आणि मोबाईलच्या व्यसनामुळे बालकांचं मानसिक शैक्षणिक सामाजिक आरोग्य धोक्यात आल्यासंदर्भात आमदार निरंजन डावखरे आणि संजय केनेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडल्या. त्यावर ऑनलाईन गेमिंगबाबत सरकार गंभीर असून त्यासाठी 2 फेब्रुवारी 2026 रोजी एक कृती दल स्थापन केल्याची माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याकडून कर्ज वसूल करण्यासाठी त्याला मूत्रपिंड विकायला लावण्याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत सांगितलं. अतुल भातखळकर विजय वडेट्टीवार नितीन राऊत यांनी लक्षवेधी सूचनेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. मासिक पाळीच्या काळात महिलांना रजा मिळण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार नियमानुसार एक समिती नेमण्यात येईल आणि त्यानुसार निर्णय घेतला जाईल असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत सांगितलं. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. दरम्यान राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजारा उडाला आहे, शाळा बंद पडत आहेत, पण यातला एकही मुद्दा राज्यपालांच्या अभिभाषणात आला नाही अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. तर राज्यात बेरोजगारीत वाढ होत असून देशाच्या अर्थव्यवस्थेत राज्याचा वाटा कमी होत असल्याचं राज्यपालांनी कबूल केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील म्हणाले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत ते विधानसभेत बोलत होते. राज्यात अंमली पदार्थाची विक्री मोठ्या प्रमाणात होत असून तरुण पिढी व्यसनात अडकली आहे, याला सरकारनं पायबंद घालावा अशी मागणी त्यांनी केली. शिवसेना आमदार निलेश राणे आणि काँग्रेस नेते अमीन पटेल यांनीही राज्यात अंमली पदार्थाचा प्रश्न गंभीर बनल्याचं सांगितलं. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
सध्याच्या शेतीसमोरील विविध आव्हानांच्या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठांनी मध्यवर्ती भूमिका अधिक प्रभावीपणे पार पाडावी आणि आत्मनिर्भर देशनिर्मितीत शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून उत्पादन खर्च आणि विपणन दरातील तफावत कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या असं प्रतिपादन कृषीतज्ञ पाशा पटेल यांनी केलं. महाराष्ट्र सोसायटी ऑफ एग्रीकल्चर इकॉनॉमिक्स तसंच कृषी अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभाग डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित भारताचे कृषी भविष्य लवचिकता शाश्वतता आणि सर्वसमावेशक विकासाचे मार्ग या दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्रात सामाजिक एकता, परस्पर विश्वास आणि सकारात्मक मूल्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं ब्रह्मकुमारी संस्थेच्या एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचा सुवर्णकाळ या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ जामठा इथल्या विश्वशांती सरोवर परिसरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, ब्रह्मकुमारीज मुख्यालय माउंट अबूचे राजयोगी बी के मृत्युंजय भाई आणि राजयोगिनी बी के चंद्रिका दीदी यांची देखील कार्यक्रमाला उपस्थिती आहे. या अभियानाअंतर्गत व्यसनमुक्त समाज, संतुलित जीवनशैली, स्वच्छता, मूल्याधिष्ठित शिक्षण, योग, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक सलोखा यावर भर देण्यात येणार आहे. या परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षा नियंत्रणाच्या दृष्टीनं नागपूर, जबलपूर, भंडारा, अमरावती आणि वर्धा या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. दरम्यान काही वेळापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं नागपुरात आगमन होताच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नीता ठाकरे यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक मार्कंडेश्वर शिवमंदिर संवर्धन आणि परिसर विकासाची कामं मिशन मोडवर राबवून 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. होळी आणि रंगपंचमी दरम्यान संभाव्य अपघात टाळण्यासाठी महावितरणनं नागरिकांना वीज सुरक्षेचे नियम पाळण्याचं आवाहन केलंय. नागपूर परिमंडळात होळी पेटवताना वीज वाहिन्या, रोहित्र आणि भूमिगत केबल्सपासून सुरक्षित अंतर ठेवण्याचा सल्ला देण्यात आलाय. रंगपंचमी दरम्यान ओल्या हातांनी वीज उपकरणांना स्पर्श टाळावा, तसंच पाणी वीज खांबाजवळ साचू देऊ नये असं महावितरणनं स्पष्ट केलंय. कोणतीही दुर्घटना किंवा वीज पुरवठा खंडित झाल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1800-2333-435 या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा असं आवाहन मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केलंय. अग्निवीर आणि भारतीय लष्करातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर भारतीय रेल्वे सेवेत सामावून घेण्याबाबतचा सामंजस्य करार केला जात आहे. भारतीय लष्कराच्या माहिती विभागाचे अतिरिक्त महासंचालकांनी समाज माध्यमावर यासंदर्भात माहिती दिली. सेवानिवृत्त लष्करी कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांना सेवानिवृत्तीनंतर सन्मानानं आयुष्य जगता यावं हा यामागचा उद्देश असल्याचं या संदेशात नमूद केलंय. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्यापासून 28 तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे. 1 मार्च रोजी मात्र पुन्हा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान नागपुरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यानं उकाडा निर्माण झालाय. बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरात गोड्या पाण्याचा अचानक प्रवेश झाल्यानं पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे सरोवर परिसरातील कळमजा देवी मंदिर इथं पाणी साचल्यानं मंदिर दर्शनासाठी बंद ठेवावं लागतंय. गोड्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावणं आणि मंदिर परिसराला लागून असलेली संरक्षण भिंत मंजूर करावी या मागण्यांसाठी नागरिकांनी साखळी उपोषण सुरु केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय चिकित्सा पद्धती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी शेगाव इथं आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळावा एक सशक्त माध्यम म्हणून काम करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला विश्वास. राज्यातल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै 2015 25 पासून 3% वाढ आणि ब्रह्मकुमारी संस्थेच्या राज्यस्तरीय अभियानाचा नागपूरच्या विश्वशांती सरोवर परिसरात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत शुभारंभ. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.